ज्या अनंत शक्तीच्या परमेश्वरापासून अनंत जीव निर्माण झाले आहेत, ज्या निर्गुण परमात्म्यापासून असंख्य गुणांची उत्पत्ती झाली आहे, सात्विक, राजस आणि तामस या तीन भेदांनी युक्त असं हे संपूर्ण जग ज्याच्यामुळं प्रगट झालं आणि ते दिसून येत आहे, त्या गणेशाचं भक्त भजन गात आहे। ज्याच्यापासून भक्तांना आनंद देणारी संपत्ती प्राप्त होते, त्या गणेशाच्या भक्तीत जेव्हा तो भक्त अंतःकरणातून बुडून जातो, तेव्हा ईश्वराच्या अर्थात गणेशाच्या चरणातच त्याला संपूर्ण ब्रह्मांड दिसायला लागतं।
जग पाहिले तुझिया चरणात बापा, जग पाहिले तुझिया चरणात बापा, रमले तुझिया भजनात बापा। जग पाहिले तुझिया चरणात बापा, जग पाहिले तुझिया चरणात बापा, रमले तुझिया भजनात बापा। जग पाहिले तुझिया चरणात बापा, जग पाहिले तुझिया चरणात बापा, रमले तुझिया भजनात बापा। जग पाहिले तुझिया चरणात पापा रमले तुझिया भजनात पापा जग पाहिले तुझिया चरणात बापा जग पाहिले तुझिया चरणात बापा रमले तुझिया भजनात बापा रमले तुझिया भजनात बापा जग पाहिले तुझिया चरणात बापा जग पाहिले तुझिया चरणात बापा रमले तुझिया भजना